श्री ज्ञानराज माणिक प्रभू यांचे भगवद्गीतेवरील प्रवचन वास्तवाला धरून आहे. श्लोकातील प्रत्येक शब्दाचा अर्थ अतिशय साध्या सोप्या रीतीने सांगितला आहे. सध्याच्या आधुनिक काळात महाराजांनी दिलेली उदाहरणे किती चपखल बसतात याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. गीतेसारखा अवघड विषय त्यांच्या ज्ञानमय वाणीमुळे सुलभ, मनोरंजक आणि सर्वसामान्य माणसाला समजण्यास उपयुक्त ठरतो. ज्ञानदानाचे त्यांचे कार्य अधिक वृद्धिंगत होऊन या महापर्वणीचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा. ज्ञानदानाच्या बाबतीत त्यांचा अधिकार खरंच खूप मोठा आहे. सार्वभौम ज्ञानराज माणिक प्रभूंचा जय जयकार असो.